आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2030 पर्यंत व्यापार 50 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्यावर भारत आणि कॅनडा यांच्यात सहमती. अमेरिकेसोबत चर्चा करायला इराणचा नकार. अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले तीव्र. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याचं केंद्राचं आवाहन. राज्यभरात सर्वत्र होळी आणि शिमग्याचा उत्साह. आणि माजी कुलगुरू साहित्यिक डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचं निधन. भारत आणि कॅनडा यांच्यातला व्यापार 2030 पर्यंत 50 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. दोन्ही देशांमधला सर्वंकष व्यापार करार पूर्ण करण्यावरही सहमती झाल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्ने यांच्यासोबत नवी दिल्लीत चर्चा केल्यावर ते बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशातल्या व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढतील असं प्रधानमंत्री म्हणाले.
क्रिटिकल मिनरल्स पर आज हुआ एमओयू रिजिलियंट सप्लाई चेन को मजबूती देगा. स्पेस सेक्टर में हम दोनों देशों के स्टार्टअप और इंडस्ट्रीज को जोड़ेंगे. ऊर्जा के क्षेत्र में हम नेक्स्ट जनरेशन पार्टनरशिप बना रहे हैं जिसमें हाइड्रोकार्बन के साथ साथ रिन्यूएबल एनर्जी, ग्रीन हाइड्रोजन और एनर्जी स्टोरेज पर विशेष बल दिया जाएगा. हमें खुशी है कि कैनेडा ने इंटरनेशनल सोलर अलायंस और ग्लोबल बायोफ्यूअल अलायंस से जुड़ने का निर्णय लिया है.
भारत आणि कॅनडा संरक्षण संवाद स्थापन करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. तसंच यावर्षी संयुक्तपणे नवीकरणीय ऊर्जा परिषद आयोजित केली जाणार आहे. दोन्ही देशांमधली विविध विद्यापीठांमध्येही याप्रसंगी विविध करार झाले. दहशतवाद आणि कट्टरतावाद मानवतेसाठी घातक असण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा दोन्ही नेत्यांनी चर्चेदरम्यान आढावा घेतला. अमेरिकेसोबत वाटाघाटी करायला इराणनं स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेची तयारी दाखवली होती त्यावर इराणचे लष्करी अधिकारी अली लारिजानी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत या युद्धात 200 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवरचे हल्ले अधिक तीव्र केले. यात इराणच्या अनेक युद्धनौका तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळ नष्ट झाले. अमेरिका आणि इस्रायलच्या भेदक माऱ्यामुळे इराणमधल्या अनेक इमारती नष्ट झाल्या असून धुराचे लोट आकाशात झेपावत होते. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचं मुख्यालय उद्ध्वस्त झालं आहे. याशिवाय नौदलाची 9 जहाजं नष्ट झाली आहेत. बाकीची जहाजंही लवकरच नष्ट केली जातील असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हिजबोल्ला इराणच्या मदतीला धावून आली असून आपण इस्रायलवर प्रतिहल्ले केल्याचं त्यांच्या प्रतिनिधींनी म्हटलं आहे. त्यानंतर इस्रायलने लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू झाला. अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणनेही प्रतिहल्ले करत इस्रायल आणि अरब देशांवर क्षेपणास्त्र डागली आहेत. इराणने केलेल्या प्रतिहल्ल्यात अमेरिकेचे 3 सैनिक ठार झाले असून 5 जण जखमी झाले आहेत. संयुक्त अरब अमिरातीने तेहरानमधला आपला दूतावास बंद करण्याची घोषणा केली आहे. इराणने कुवेत आणि संयुक्त अरब अमिरातीवर केलेल्या हल्ल्याचा युएईने तीव्र निषेध केला आहे. दुसरीकडे इराणने आपल्या महत्वाच्या तळावर हल्ले केल्यामुळे इराणला प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा आखाती देशांनी दिला आहे. तर इराणचे इतर देशांवरचे हल्ले थांबवण्यासाठी युरोपियन देशांनी अमेरिकेला मदतीचा हात दिला आहे. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा निषेध केला आहे. तिन्ही युरोपीय देशांनी अमेरिका आणि इस्रायलला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असून ब्रिटनच्या लष्करी तळाचा वापर करायची परवानगी अमेरिकेला दिल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी सांगितलं. दरम्यान अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली. कराचीमधल्या अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासावर आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी नागरिक आंदोलन करत आहेत.
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना पत्र पाठवून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. इराणच्या बाजूनं बोलणाऱ्या कट्टरपंथी लोकांची ओळख पटवायला केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर कारवाईची गरज यात व्यक्त केली आहे. खामेनी यांच्या हत्येचा जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सर्व प्रकारच्या वाहतुकी आणि नागरिकांसाठी श्रीनगरमधला लाल चौक बंद केला आहे. काश्मीर खोऱ्यात आज आणि उद्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियानं संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इस्रायल आणि कतारसाठी जाणारी आणि येणारी विमान उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय युरोपला जाणारी काही निवडक उड्डाणंही रद्द केली आहेत. दरम्यान पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे दुबईत अडकून पडलेली भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू उद्यापासून सुरु होणाऱ्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपला मुकणार आहे. सिंधूला सुरक्षित जागी हलवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा राज्यासह देशभरात साजरी होत आहे. होळी आणि धुलीवंदनानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. याविषयी अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डीच्या साईबाबा संस्थानातही होळीचा सण साजरा करण्यात आला. संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सपत्नीक होळीची पूजा केली आणि होलिका दहन करण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यात होळीनिमित्त लहान मुलं शिमग्याचा पारंपरिक घनमाकड हा खेळ खेळण्यात दंग झाली आहेत. धुळे जिल्ह्यात निमगुळ इथं महिलांनी होळीनिमित्त परिसराची स्वच्छता करून दुर्गुणाची होळी साजरी केली. होळी आणि धुळवडीवेळी मादक पदार्थांचं सेवन न करता सर्वांनी समाजाच्या प्रगतीसाठी काम करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 1300 सार्वजनिक आणि 2500 खासगी होळ्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज होळी पेटवल्यानंतर ग्रामदैवतांचा शिमगोत्सव सुरू होईल. पालख्या नाचवणं, नमन खेळ्यांसारख्या लोककलाही सादर केल्या जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1100 जास्त ठिकाणी होळीचं पूजन होणार आहे. शिमगोत्सवानिमित्त जिल्ह्यात रोंबाट विविध खेळे खेळले जातील. काही गावात 5 तर काही गावात 7 दिवस होळीचा उत्सव चालेल. गोंदिया जिल्ह्यात आज 2900 अधिक ठिकाणी होळी साजरी केली जाणार आहे. इथल्या भगवान खाटू श्याम बाबांच्या भक्तांनी होळीपूर्वीच धुळवड साजरी केली आहे. नैसर्गिक रंगांचा वापर करून धार्मिक गीतांवर जल्लोष करत ही होळी साजरी केली जात आहे. होळीचा सण साजरा करताना पर्यावरणाची हानी टाळण्याचं आवाहन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
केमिकल युक्त असे कलर्स आपण वापरू नये. इवन होळी जी आहे आपली, जे होळी आपण जाळतो त्याला सुद्धा आपण जे ऑलरेडी वाळलेली लाकडं घ्यावी, त्याच्यामधून पण झाडांची तोड करू नये किंवा घासलेट किंवा पॉल्युटेड असं कुठले ऑइल्स वापरू नये, जेणेकरून प्रदूषण होणार नाही असं आवाहनही आम्ही लोकांना करतो.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होलिका पूजन तसंच प्रेम, स्नेह आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो आणि परस्परांमधली द्वेषभावना नष्ट हो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्याचं वैशिष्ट्य असणाऱ्या होळीच्या सणाविषयी आता ऐकूया आमच्या वार्ताहराकडून.
गेल्या 5 दिवसांपासून सातपुड्यामधल्या विविध भागात होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ढोल बिजरीच्या तालावर खासदार गोवाल पाडवी आणि माजी मंत्री केसी पाडवी हे पारंपरिक पद्धतीने थिरकताना दिसून आले. यावेळी त्यांनी पारंपरिक विधीसह होळीचे वेशभूषा करत दागिने प्रदान करून होळी उत्सवात भाग घेतला. असलीची ही मानाची होळी असल्यानं ती सकाळीच प्रज्वलित करण्यात आली आहे. या होळीसाठी परिसरातील आदिवासी बांधव आणि अधिकारी पाहुणे म्हणून उपस्थित होते. धडगावचा भोंगऱ्या उत्सव आज उत्साहात संपन्न झाला. यंदा होळी आणि भोंगऱ्या एकाच दिवशी आले असल्यानं हा उत्साह द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरवर्षीप्रमाणे पोलीस पाटलांना पारंपरिक राजवेश परिधान करून मिरवणुकीत मान देण्यात आला. नंदुरबार इथे आदिवासी काठी संस्थानाची राजवाडी होळी आज साजरी होईल. 12व्या शतकापासून सुरू झालेली ही परंपरा होळी आदिवासी समाजासाठी अत्यंत मानाची असते. या होळीला अनुभवण्यासाठी देश विदेशातून पर्यटक हजेरी लावतात. होळीसाठी लागणारा बांबू हा खास गुजरातवरून आणला जातो. गुजरातमधल्या नामगी इथून यंदा 12 मानकऱ्यांच्या पथकानं 400 जास्त किलोमीटर चालत प्रवास करत हा बांबू आणला आहे. होळी पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहाटेला ही होळी पेटवण्यात येईल. या उत्सवासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी कुलगुरू, साहित्यिक आणि थोर विचारवंत डॉ जनार्दन वाघमारे यांचं आज सकाळी 8:30 लातूरमध्ये निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी पॅरालिसिसचा झटका आल्यामुळे त्यांच्यावर घरगुती उपचार सुरू होते. वाघमारे यांच्या पार्थिवावर उद्या 11:00 औसा तालुक्यात कवठा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विद्वत्ता, तत्वनिष्ठा आणि लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या प्राध्यापक वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा दुवा निखळला असल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघमारे यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2030 पर्यंत व्यापार 50 अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्यावर भारत आणि कॅनडा यांच्यात सहमती. अमेरिकेसोबत चर्चा करायला इराणचा नकार. अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले तीव्र. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याचं केंद्राचं आवाहन. राज्यभरात सर्वत्र होळी आणि शिमग्याचा उत्साह. आणि माजी कुलगुरू साहित्यिक डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.